नमस्कार, आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्नेहा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या पांवड्याच्या मतदाना खातीरचो प्रचार तेंगशेर पावला. सगळे राजकीय पक्षाचे फुडारी आनी स्टार प्रचारक आपापल्या पक्षाच्या उमेदवारा खातीर प्रचार सभा आनी रॅलींनी वांटेकार जाल्ले दिश्टी पडटात. भाजपाचे फुडारी आनी केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंग, जेपी नड्डा, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आयज देशातल्या वेगवेगळ्या वाठारांनी प्रचार सभांनी आनी रॅलींनी वांटेकार जाल्ले. पूर्वोत्तर भारतातले सध्याचे चित्र पळयल्यार हांगासर बदलाचे वारे व्हावता अशे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हांणी म्हळा. ते आयज नागालँडात एनडीएचे एके रॅलींत वांटेकार जाल्ले. आमी भारतात जावपी बदलाचे साक्षीदार आसात ही खूप भाग्याची गजाल अशे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हांणी म्हळा. भारताक संवसाराचो फुडारी देश आनी दर्जेदार साधन सुविधां खातीर आता जगभर लोक वळखुपाक लागिल्ल्याचे तांणी म्हळा. ते आयज मोरादाबादात भाजपा उमेदवाराच्या प्रचारसभेत उलयताले. भाजपाच्या फुडारी आनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आयज मध्य प्रदेशातल्या पांढुरणात प्रचारात वांटेकार जाल्ले. बहुजन समाज पार्टीच्यो मुखेली मायावती हांणी आयज हरिद्वारात भौशीक सभेक संबोधित केले. तशेंच काँग्रेसीचे ज्येष्ठ फुडारी राहुल गांधी लेगीत महाराष्ट्रात एका रॅलींत वांटेकार जाल्यात. लडाखात कारगील विजय दिसाच्या रजत जयंती 25व्या वर्धापन दिसा निमतान माहिती तंत्रगिन्यान मंत्रालयाच्या आनी भारतीय लष्कराच्या फॉरएव्हर इन ऑपरेशन डिव्हिजन कारगील हांणी एक खासा हौशी रेडिओ स्टेशन यशस्वीपणान चलयले. भारतीय सैन्य आनी कारगिलाच्या लोकांच्या शौर्याचो सन्मान करप हो ह्या फाटल्या वर्सा 11 एप्रिलाक सुरू केल्ल्या ह्या संकल्पनेचो उद्देश आशिल्लो. कॉल साइन अल्फा टँगो 25 किलोमीटर वेक्टर डेल्टा नावान हे खासा हौशी रेडिओ स्टेशन संवसारभरात 50 देशांकडेन संपर्क साधून आसा. यादस्तीक कार्यावळींचो एक भाग म्हणून लडाख विद्यापीठाच्या कारगील कॅम्पसातल्या विद्यार्थ्यांक हौशी रेडिओ केंद्राच्या कार्यावळींच्या कार्यपद्धतीविशी आनी म्हत्वांचेर विद्यार्थ्यांक शिक्षण दिवपा खातीर जागृताय कार्यावळ जाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशवासियांक बैसाखी परबेची परबी भेटयल्या. सोशल मीडियावेल्या एका पोस्टावरवीं तांच्यानी ह्या शेत कापणीच्या उत्सवाची परबी भेटयत ही परब दर एकल्याच्या जिवितात खोशी हाडू अशें मागला. ही परब आपल्या सुंदर अशा परंपरांसयत जगपाक आनी एकवटान रावपाक शिकयता अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळा. नौदळ कर्मचारी एडमिरल दळाचे मुखेली आर हरिकुमार फाल्यां गोंयांत जावपी सैन्य सुवाळ्यांत राष्ट्रपतींच्या वतीन शौर्य आनी विशिष्ट सेवा पुरस्कार भेटयतले. नौदळ तळ आयएनएस हौसा हांगासर शौर्य, नेतृत्व, वेवसायीक कर्तृत्व आनी उंचेल्या दर्जाचे सेवेचे प्रदर्शन केल्ल्या नौदळ जवानांचो गौरव करपा खातीर हो सुवाळो आयोजित केला. ह्या सुवाळ्यांत नौदळ शौर्य पदकां, नवसेना कर्तव्यनिश्ठा पदकां आनी खास सेवा पदकां सयत पुरस्कार प्रदान करतले. ह्या सुवाळ्यांत नौदळ कर्मचारी एडमिरल दळाचे मुखेली उड्डाण सुरक्षीत चालना दिवपा खातीर कॅप्टन रवी धीर यादस्तीक भांगरा पदक आनी शस्त्र सुधारणा आनी इलेक्ट्रीकल अभियांत्रिकी मळावेले संशोधना खातीरचे लेफ्टनंट व्ही के जैन यादस्तीक भांगरा पदक लेगीत भेटयतले. कार्यावळीची सुरवात संचलनान जातली. भारतीय नौदळाच्या उंचेल्या अधिकाऱ्यांसयत पुरस्कार जैतिवंतांची घरची ह्या कार्यावळींत वांटेकार जातली. इराण आनी इस्रायलातल्या सध्याचे परिस्थितीचे फाटभुयेर भारतीयांनी फुडलो संदेश येसर संबंधित देशांनी भोंवणे खातीर वच्चे न्हय अशी शिटकावणी विदेश वेव्हार मंत्रालया खाला इराण आनी इस्रायलाच्या प्रवास सल्लागारांनी दिल्या. तशेंच इराण आनी इस्रायलात रावपी सगळ्या भारतीयांनी थंयच्या भारतीय दूतावासा लागीं संपर्क साधून स्वताची नोंदणी करची असोय उलो सल्लागारांनी भारतीयांक मारला. सध्या इराण आनी इस्रायलातल्या भारतीयांनी आपणाले सुरक्षिते खातीर सादूर रावचे तेच परी
आपले भोवपूय साप्प उणे प्रमाणात करचे अशी सुचोवणी विदेश वेव्हार मंत्रालयाच्या भारतीय सल्लागारांनी दिल्या. इतल्यान राष्ट्रीय खबरो हांगा सोपता.